आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू. 35,000 कोटी रुपयाहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन. बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या अनेक भागात थंडीच्या लाटेचा इशारा. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहांमध्ये 35,788 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभेच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुरवणी मागण्यांमध्ये 3,050 कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्यांना कर्जाकरता सुमारे 1,200 कोटी रुपये यासारखे खर्च प्रस्तावित आहेत. सर्वाधिक सुमारे 7,500 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जाणार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी परभणी आणि बीडमधल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. आज शोक प्रस्ताव असल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो फेटाळला. या दोन्ही घटना गंभीर असून याचं राजकारण न करता विरोधकांनी विधायक सूचना कराव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर 8 विधेयकं सादर केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडले आणि सभागृहात ते स्वीकृत केले. यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
मुंबईतली कुर्ला बेस्ट बस अपघाताची घटना गंभीर असून राज्य शासनानं याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. विधान परिषदेत नियम 289 अन्वये सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. या अपघातातल्या वाहनचालकाची तपासणी केली आहे. या घटनेनंतर यादृच्छिक पद्धतीनं तपासणी सुरू केली असून बेस्टमध्ये 1,300 नव्या बसेसची मागणी नोंदवली आहे. या बसगाड्या लवकरच बेस्टच्या ताफ्यात येतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीड आणि परभणी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. सरकारनं याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते म्हणाले,
ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. या संदर्भात जो PI आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलंय. त्यावेळेचा जो इन्चार्ज PSI आहे त्याला सस्पेंड केलेला आहे. 3 आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून निश्चितपणे अटक करण्यात येईल. मुळातच जो खरोखर घटनेमध्ये इन्वॉल्व्ह असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरताच ही केस CID क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी विधान परिषदेच्या तालिका सभापती पदावर नियुक्त नावं जाहीर केली. या पदावर निरंजन डावखरे, शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, सुनील शिंदे, धीरज लिंगाडे यांच्या नावांची घोषणा गोरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी शोकप्रस्ताव सादर केला. आदरांजली अर्पण केल्यावर सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बातमीदारांशी बोलत होते. सरकार कुठलीही माहिती लपवून ठेवणार नाही असं ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की पक्ष आणि सरकार हे दोन्ही महत्वाचे असतात. काहींना पक्षाची जबाबदारी देण्यासाठी मंत्रिमंडळात सामावून घेतलं जात नाही असं फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विंचूर इथं रास्ता रोको केला तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली. काल रात्री काही कार्यकर्त्यांनी टायर जाळले होते. दरम्यान आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती, मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असूनही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं नसल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये विधानभवनाच्या विस्ताराकरता शासकीय मुद्रणालयाची मौजा सीताबर्डी इथली 9,670 चौरस मीटरची जागा तातडीनं उपलब्ध करून द्या असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. मध्यवर्ती सभागृहाची सुविधा नसल्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या 6 दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसेन यांना 5 ग्रॅमी पुरस्कार मिळाले, तसंच पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाचे ते मानकरी ठरले. एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. नियमित खर्चाबरोबर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडल्यामुळे विक्रमी उत्पन्न झालं, तरी इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, टायर आणि सुट्ट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे खर्च वाढला असल्यामुळे नाईलाजानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्यातल्या घोडेबाजारात 2 दिवसात 150 घोड्यांच्या खरेदी विक्रीतून 60 लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. या बाजारात आतापर्यंत 2,000 हून अधिक अश्व दाखल झाले आहेत. राज्यातल्या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं सुधारित मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्षाची स्थापना केली जाणार असून त्याचे तपशील पोलीस महासंचालक तसंच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3रा सामन्यात आज 3रा दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत 394 धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या 445 धावांना उत्तर देताना भारतानं 4 गडी गमावत 51 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि केएल राहुल खेळत असून पावसामुळे खेळाचा काही वेळ वाया गेला. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल किमान तापमानात लक्षणीय घट झाली. विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणीही रात्रीचं तापमान घसरलं होतं. राज्यात विदर्भासह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडसह अहिल्यानगर, पुणे आणि गोंदिया या 7 जिल्ह्यांच्या तुरळक भागात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी उद्या तीव्र थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगरात 5.5 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू. 35,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन. बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या 3रा कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या अनेक भागात थंडीच्या लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.